नमस्कार सर, मी परांजपे स्कीम मधून बोलतोय. नमस्कार, मी परांजपे स्कीम मधून बोलतोय मॅडम. नमस्कार सर, मी परांजपे स्कीम मधून बोलतोय. सर, आपलं बोलणं झालं सर 11 तारखेला 1800 बद्दल. तुम्ही कॉल बॅक करायला बोलले सर मला 3-4 दिवसांनी. नाही सर, आम्ही कॉल सेंटर मधून बोलतोय. तुम्हाला साईट विजिट करायची होती. हा, म्हणजे ओके गोवला. ओके सर, तुम्ही बुधवारी जर तुम्हाला साईट विजिट करायची असेल ना सर, मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा सर बुधवारी, तुम्हाला ते नक्की हेल्प करतील. ओके, नंबर नोट करून घ्या सर. सर, तिकडं तुम्हाला मॉडेल पण बघायला भेटून जाईल. जर तुम्ही भोगला जाता सर, तुम्हाला पूर्ण मॉडेल बघायला जाईल. तिकडे मॉडेल आहे, त्यानंतर आमचं साईड कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते पण तुम्हाला बघता येईल सर. ओके, हा नंबर नोट डाऊन करू सर. 9021-378-678. येस येस सर. बुधवार तुम्ही सकाळी जाय सर, आमचा कस्टमर केअर सपोर्टचा नंबर आहे. हा, तुम्ही कधी या नंबरवर कॉल करू शकता सर. ठीक आहे, बघा सर, तुम्हाला जर भोगा जायचं असेल सर, तर तुम्हाला तिकडे अर्चना बाजीराव आणि सिद्धेश पाकडे म्हणून दोन एक्झिक्युटिव्ह आहेत, साईड एक्झिक्युटिव्ह त्यांना भेटा सर. हा, आणि अभिषेक शिंदे तिकडे घ्या सर नंबर नोट दाखवून. 8956-288-641. हो सर, हो सर, असेल असेल. नाही राहिलं तर त्यात दोन ते नाही राहील ना सर, एकाच वेळेस तर दोन साईड एक्झिट राहतो सर तिकडे कन्फर्म. ओके, थँक्यू.